आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेचं कामकाज संस्थगित. अमेरिकेनं लादलेल्या टॅरिफला इष्टापत्तीत परिवर्तित करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नागपूर मनपाच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि यवतमाळमध्ये रेल्वे उड्डाण पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून 4 शाळकरी मुलांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. 21 जुलैला हे अधिवेशन सुरू झालं होतं. आज सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर बिहार मतदार याद्या पुनरीक्षणावर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. मात्र सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यामुळे गोंधळ सुरू झाला. त्यामुळे कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. 12 वाजता कामकाज सुरू झाल्यावरही गोंधळ सुरूच राहिल्यानं अखेर लोकसभेचं कामकाज पुढच्या अधिवेशनापर्यंत संस्थगित करत असल्याचं सभापतींनी जाहीर केलं. कामकाजात सततच्या व्यत्ययामुळे या अधिवेशन काळात लोकसभेत केवळ 37 तासच कामं झाल्याचं त्यांनी सांगितलं. सदनात मर्यादा आणि परंपरेनुसार चर्चा झाली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. सर्व राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण करण्याचं अध्यक्षांनी सल्ला दिला. ते म्हणाले,
प्रयास करना चाहिए कि हमारी स्वच्छ लोकतांत्रिक संस्था के अंदर अच्छी परंपराएं अच्छी प्रॉपर्टियों को हम लागू करें और इसके लिए सामूहिक चिंतन भी करना चाहिए और सभी राजनीतिक दलों को आत्ममंथन भी करना चाहिए ताकि देश की लोकतांत्रिक स्वच्छ संस्था की हम मर्यादा को बना रखें और यहाँ अपने आचरण व्यवहार से एक आदर्श स्थापित कर सकें. सभा की कार्रवाई अनिश्चित काल के लिए स्थगित की जाती है.
राज्यसभेत उपाध्यक्ष हरिवंश यांनी विरोधी सदस्यांनी दिलेले 18 स्थगन प्रस्ताव फेटाळले. त्यामुळे गोंधळ वाढला आणि राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. दुपारी 2 वाजता राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर ऑनलाईन गेमिंग विधेयक 2025 राज्यसभेच्या मंजुरीकरता मांडण्यात आलं. या दरम्यान घटनादुरुस्ती विधेयक 2025, केंद्रशासित प्रदेश सुधारणा विधेयक 2025 आणि जम्मू काश्मीर पुनर्स्थापना विधेयक 2025 ही 3 विधेयकं संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठवण्यात आली. त्यानंतर राज्यसभेचं कामकाजही संस्थगित झालं. प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग विधेयक काल लोकसभेनं संमत केलं. या विधेयकामुळे विशेषतः तरुणांवर होणारे सामाजिक आर्थिक मानसिक दुष्परिणाम टाळायला मदत होईल असा विश्वास ज्येष्ठ न्यूरोलॉजिस्ट डॉ अमरजित वाघ यांनी व्यक्त केला.
या विधेयकाद्वारे शैक्षणिक खेळ, ई स्पोर्ट्स आणि सामाजिक खेळांना प्रोत्साहन देणं हे खूप गरजेची स्टेप सरकार घेत आहे. आणि त्याचप्रमाणे जे ऑनलाईन पेमेंट्स आहेत आणि या सगळ्या ऑनलाईन पेमेंट्समुळे आणि या ऑनलाईन गेमिंगमुळे कुठेतरी प्रौढ मुलं किंवा जे किशोरवयीन मुलं आहेत यांच्या मानसिक स्वभावावर जो फरक पडतो आहे किंवा यांना आर्थिक नुकसान आपल्या सगळ्यांना जे होत आहे आणि जी फसवणूक होत आहे या फसवणुकीमुळे बऱ्याच प्रमाणामध्ये मुलांचं मानसिक संतुलन पण बिघडलं जात आहे आणि त्यांना खूप चुकीच्या गोष्टींची पण सवय लागत आहे. त्याच्यामुळे या ऑनलाईन गेमिंगवर कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं होतं आणि त्याच्या दिशेने हे जे पाऊल उचलण्यात आलं आहे खूपच स्वागतार्ह आहे. कोणतेही ऑनलाईन गेमिंग युज करताना आई वडिलांनी मुलं काय खेळत आहे कशा पद्धतीने खेळत आहेत याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे.
उपराष्ट्रपती पदाचे इंडिया या विरोधी आघाडीचे उमेदवार निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह आघाडीतल्या इतर पक्षांचे सदस्य यावेळी उपस्थित होते. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक येत्या 9 सप्टेंबरला होणार आहे. भारतातून आयात होणाऱ्या मालावर टॅरिफ लावून अमेरिकेनं भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत अमेरिकेनं निर्माण केलेल्या आव्हानांना न घाबरता आपली पावलं टाकत आहे. आपल्या मालासाठी पर्यायी बाजारपेठ शोधून अमेरिकेनं लादलेल्या टॅरिफला इष्टापत्तीत परिवर्तित करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. या आपत्तीला संधी मानून राज्याच्या ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये 100 बदल करण्यात यावेत. ईज ऑफ डुईंग बिझनेस धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र वॉर रूमची निर्मिती करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जागतिक आयात निर्यात धोरणाच्या अनुषंगानं करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सह्याद्री अतिथीगृह इथं आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी निर्माण करण्यात येणाऱ्या वॉर रूमचा दर महिन्याला आढावाही घेण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महानगरपालिकेच्या 600 वर विद्यार्थ्यांनी आज शाडूच्या मातीपासून श्री गणेशाची मूर्ती तयार करून पर्यावरणपूरक गणेश मूर्तींच्या अभियानाला नवा आयाम दिला. आमचा बाप्पा इको फ्रेंडली या बालकांच्या घोषणांनी समाजाला सर्जनशीलतेचा नवा संदेश दिला. नागपूर महानगरपालिकेतर्फे गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित केली जाते. ही परंपरा महानगरपालिकेनं यावर्षीही कायम ठेवली. पर्यावरणपूरक श्री गणेशाच्या मूर्ती प्रतिष्ठापना करा या उक्तीला कृतीची जोड देण्याचा हा उपक्रम आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा आज कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडली. या कार्यशाळेचं उद्घाटन अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या हस्ते झालं. पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची तयार करण्याच्या या कार्यशाळेत महानगरपालिकेच्या 18 शाळांचे 600 वर विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा शहरात रेल्वे उड्डाण पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून 4 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे स्थानक परिसरात हा निर्माणाधीन पूल असून पिलरसाठी खणलेल्या या मोठ्या खड्ड्यात पाणी साचलं होतं. त्या खड्ड्यात बुडून या मुलांचा मृत्यू झाला. पालकमंत्री संजय राठोड यांनी पालकांशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांचं सांत्वन केलं. दरम्यान यासंदर्भात पालकांनी पुलाच्या कंत्राटदाराविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली असल्याचं समजतं. मागील काही दिवसांपासून विदर्भाच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला, त्यामुळे धरणाच्या जलाशय साठ्याच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील 2 दिवसांपासून वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. याआधी 2 दिवसांपूर्वी ही वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. त्याबरोबरच शेतपिकांचंही मोठं नुकसान झालं होतं. काल सकाळपासूनच नदीलगतच्या बल्लारपूर राजुरा राष्ट्रीय महामार्ग, बल्लारपूर विसापूर, विसापूर हडस्ती माना मार्गावर पाणी आल्यानं ही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीत सतत वाढ होत असल्यानं परिसरातील शेती पाण्याखाली आली असल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यात 4038 शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झाल्याचं निदर्शनास आलं असून इतर भागातील सर्वेक्षण काम सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक भागात अजूनही पावसाचं सावट कायम असल्यानं जिल्हा आणि तालुका प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि अमरावती या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यभरात पावसानं थैमान घातलं आहे. आजही काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. या अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास 8.5 लाख हेक्टर पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे सरकारनं नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी, पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. याबद्दलची माहिती त्यांनी एक्स या समाज माध्यमांवर दिली आहे. मे महिन्यातील अशाच प्रकारे जोरदार पाऊस झाला होता, त्यावेळी शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं. अद्यापही त्या पावसाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही, त्यात आता कालपर्वाच्या पावसानं भर घातली आहे. अडचणीत असलेला शेतकरी आणखी अडचणीत सापडला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना नाटक सादर केल्यानंतर नाट्य निर्मितीसाठीचा खर्च तसंच नाट्यसंस्थेस मूळ ठिकाणाहून दुसऱ्या केंद्रावर नाटक सादर केल्यास त्या कलाकारांना दैनिक भत्ता देण्यात येतो. या सर्व रकमांमध्ये दुपटीनं वाढ करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी घेतला असून याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं दरवर्षी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतर्गत हौशी, मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य, दिव्यांग बालनाट्य आणि व्यावसायिक नाट्य स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. सदरच्या शासन निर्णयातील पारितोषिक रकमा, नाट्यनिर्मितीचा खर्च आणि दैनिक भत्ता इत्यादीतील वाढीव रकमांचा लाभ दिनांक 3 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणाऱ्या 64व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेपासून लागू होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर इथल्या दाल सरोवरात आजपासून येत्या 23 ऑगस्टपर्यंत 3 दिवसीय खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरची संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याचा उत्सव म्हणून हा महोत्सव साजरा होत आहे. खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सव शुभंकर हिमालयन किंगफिशरपासून प्रेरित आहे. या महोत्सवात एकूण 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधले 500 पेक्षा जास्त खेळाडू रोईंग, कॅनोईंग आणि कायाकिंग या क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होतील. यावेळी वॉटर स्कीईंग, ड्रॅगन बोट आणि शिकारा शर्यत यासारखे जलक्रीडा प्रकारही सादर होतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेचं कामकाज संस्थगित. अमेरिकेनं लादलेल्या टॅरिफला इष्टापत्तीत परिवर्तित करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नागपूर मनपाच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि यवतमाळमध्ये रेल्वे उड्डाण पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून 4 शाळकरी मुलांचा मृत्यू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.